नवम सर्ग महाप्रयाण। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, लक्ष्मणाचा त्याग केल्यावर दुःखी झालेले श्रीराम मंत्री वेदवेत्ते लोक आणि वसिष्ठांना म्हणाले, आजच महाबुद्धिमान भरताला राज्यावर अभिषेक करून मी लक्ष्मणाच्या पाठोपाठ जातो। रघुश्रेष्ठाने असे म्हटल्यावर नगरवासी आणि देशवासी लोक दुःखाने कळवळले आणि मुळे तुटलेले वृक्ष ज्याप्रमाणे जमिनीवर पडतात त्याप्रमाणे ते उन्मळून पडले। श्रीरामांचे भाषण ऐकून भरत सुद्धा मूर्छित पडला। श्रीरामांच्या पुढे राज्याची घृणा वाटून तो असे म्हणाला, हे रघुश्रेष्ठा, सत्याची शपथ घेऊन आणि तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो की तुमच्या विना स्वर्ग लोकातील किंवा पृथ्वी लोकातील राज्याची मला मुळीच इच्छा नाही। हे महाराज, या कुशाणी लव यांना राज्याचा अभिषेक करा। वीर कुशाला कौशल देशावर आणि वीर लवाला उत्तरमध्ये अभिषेक करा। शत्रुघ्नाला आणण्यासाठी दूत त्वरेने जाऊ देत आपले स्वर्गगमन त्यालाही कळू दे। भरताने उच्चारलेले वचन ऐकल्यावर त्याच्याकडे पाहून समस्त प्रजाजन भयाने उद्विग्न झाले आणि श्रीरामांच्या वियोगाने व्याकुळ होऊन पडले। तेव्हा भगवान वसिष्ठाने प्रभू रामांना उपदेशून कारुण्यपूर्ण शब्द उच्चारले, सारी प्रजा पृथ्वीवर पडली आहे, तिच्याकडे कृपादृष्टीने पहा। प्रभू रामचंद्र, लोकांच्या प्रेमभावानुसार तुम्ही यांच्या कृपाप्रसाद करावासावा। वसिष्ठांचे वचन ऐकल्यावर श्रीरामाने त्या सर्व प्रजाजनांना उठवले, त्यांचा सत्कार केला, मग स्नेहपूर्वक त्यांना विचारले, मी तुमच्यासाठी काय करू? तेव्हा सर्व प्रजाजन हात जोडून भक्तीने रघुश्रेष्ठांना म्हणाले, तुम्ही जेथे जाऊ इच्छिता तेथे आम्ही मागोमाग येऊ, यातच आम्हाला आनंद आहे आणि यातच आमचा अक्षय धर्म आहे। हे प्रभू रामा, तुमच्या मागोमाग येण्याचा आमचा मनातील विचार अगदी पक्का आहे। हे रघुनंदना, तुम्ही तपोवन, नगर अथवा स्वर्ग येथे कुठेही जा, आम्ही आमचे पुत्र पत्नी इत्यादींसह आज तुमच्या मागोमाग येणार। त्यांच्या मनाचा तो दृढ निश्चय तसेच कालाचे वचन लक्षात घेऊन ठीक आहे असे राघव त्या भक्तियुक्त नागरिकांना म्हणाले। मग प्रभू रामाने तसा निश्चय केला आणि त्याच दिवशी त्यांनी कुश आणि लवाची रवानगी त्यांच्या राज्यात केली। प्रत्येकाला त्यांनी 8000 रथ, 1000 हत्ती, 60000 घोडे आणि बलवान सैन्य दिले। तसेच पुष्कळ रत्ने, पुष्कळ द्रव्य आणि आनंदी आणि बलसंपन्न सेवक यांना प्रदान केले। मग श्रीरामांना अभिवादन करून कुश आणि लव मोठ्या कष्टाने निघून गेले। शत्रुघ्नाला आणण्यासाठी राघवाने दूत पाठवले। दूत त्वरित गेले आणि त्यांनी शत्रुघ्नाला कालाचे आगमन, नंतर अत्रिपुत्र दुर्वासनचे कृत्य, लक्ष्मणाचे महानिर्वाण, श्रीरामांची प्रतिज्ञा, कुश आणि लव या पुत्रांचा राज्याभिषेक आणि आता श्रीराम काय करू इच्छितात हे सर्व निवेदन केले। कुळाच्या नाशाविषयी ते दूतांचे वचन ऐकल्यावर शत्रुघ्न अतिशय व्यथित झाला, तथापि त्याने धैर्य धारण केले आणि सत्वर आपल्या दोन पुत्रांना बोलावून घेतले। मग त्या महाबलवान शत्रुघ्नाने सुबाहूला मथुरा नगरीत अभिषेक केला, तसेच त्याने युपकेतूला विदिशा नगरीत अभिषेक केला आणि रामांना भेटण्यासाठी तो स्वतः त्वरेने अयोध्याकडे निघाला। स्वतःच्या तेजाने अग्निप्रमाणे प्रभा असणाऱ्या व दोन रेशमी वस्त्रे परिधान केलेल्या आणि चिरंजीव अशा ऋषी समवेत महात्म्या श्रीरामांना शत्रुघ्नाने पाहिले। नंतर लक्ष्मीपती रघुश्रेष्ठाला अभिवादन करून महाबुद्धिमान शत्रुघ्न हात जोडून धर्माने युक्त असे वचन बोलला, हे कमलनयन श्रीरामा, तेथे राज्यावर माझ्या दोन पुत्रांना अभिषेक करून मी आलो आहे। हे राजन, तुमच्या मागोमाग येण्याचा मी सुद्धा निश्चय केला आहे हे लक्षात घ्या। हे वीररामा, मी तुमचा भक्त आहे, विशेषतः माझा त्याग करणे तुम्हाला शोभणार नाही। शत्रुघ्नाचा दृढ निश्चय कळल्यावर श्रीराम बोलले, आज दुपारी तू तयार हो। त्याच वेळी एका क्षणात इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे वानर, अस्वले, राक्षस व गोपुच्छ जातीचे वानर हजारांच्या संख्येने उड्या मारत तिथे आले। ऋषी तसेच देवतांचे अंशभूत पुत्ररूप असे सर्व वानर आणि राक्षसांचे समूह हे सर्वजण श्रीरामांचे निर्याणाविषयी ऐकल्यावर रघुश्रेष्ठ रामांना म्हणाले, हे प्रभू, तुमच्या मागोमाग येण्याचा आम्ही सुद्धा निश्चय केलाय असे समजा। दरम्यानच्या काळात महाबलवान सुग्रीव सुद्धा तेथे आला आणि अभिवादन करून तो भक्तवत्सल राघवांना म्हणाला, महाबलवान अंगदाचा राज्यावर अभिषेक करून मी आलो आहे, तुमच्या मागोमाग येण्याचा माझा सुद्धा निश्चय आहे हे लक्षात असू द्या। त्यावेळी ती अस्वले वानर आणि राक्षस यांचा दृढ निश्चय ऐकल्यावर श्रीरामाने आदरपूर्वक बिभीषणाला उद्देशून मृदू भाषेत म्हणाले, अरे बिभीषणा, जोपर्यंत धरतीवर प्रजा असेल तोपर्यंत माझ्या सांगण्याप्रमाणे तू राक्षस राज्याचे शासन कर, माझी तुला शपथ आहे। मी केलेल्या या योजनेवर तू आता मला कोणतीही सबब सांगू नकोस। अशा प्रकारे बिभीषणाला सांगितल्यावर मग श्रीराम हनुमंताला म्हणाले, हे मारुती, तू चिरकाल जिवंत राहा, माझी आज्ञा मोडू नकोस। नंतर ते जांबुवंताला म्हणाले, तू द्वापर युगाच्या शेवटपर्यंत राहा, त्यावेळी काहीतरी कारणाने तुझे माझ्याशी युद्ध होईल, त्यानंतर सर्व अस्वले राक्षस आणि वानर यांना राघव दयावंत होऊन म्हणाले, तुम्ही सर्वजण माझ्या बरोबरच चला। दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी विशाल वक्षस्थळाच्या आणि श्वेत कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या रघुवंशनाथाने पूज्य पुरोहित वसिष्ठांना म्हटले, हे गुरु, अग्निहोत्राचे आहवनीय इत्यादी अग्नी माझ्या पुढे असू देत। तेव्हा वसिष्ठाने सुद्धा मोठ्या शास्त्रविधीने प्रस्थानाला योग्य असणारी सर्व धर्मकर्मे केली। ज्याप्रमाणे पांढऱ्या ढगातून चंद्र बाहेर पडतो त्याप्रमाणे रेशमी वस्त्रे परिधान केलेले हातात दर्भाचे पवित्र कळ असणारे कोट्यवधी चंद्राप्रमाणे कांती असणारे आणि महाप्रयाणाचे बाबतीत निश्चल केलेले श्रीराम नगरातून बाहेर पडले। रामांच्या डाव्या बाजूने हातात श्वेत कमळ घेतलेली आणि कमळाप्रमाणे विशाल नेत्र असणारी लक्ष्मी चालत होती। त्याचवेळी त्यांच्या उजव्या बाजूला हातात लाल कमळ घेतलेली देदीप्यमान श्यामवर्णाची पृथ्वी देवी सुद्धा चालली होती। शास्त्रे शस्त्रे धनुष्य बाण हे देह धारण करून रामांच्या पुढे चालत होते। याचप्रमाणे शरीर धारण करून सर्व वेद आणि सर्व दिव्य मुनी रामांबरोबर निघाले होते। तसेच वेदांची साध्वी माता गायत्री देवीही प्रणव आणि व्याहती यांच्यासह रामाबरोबर निघाली होती। अशा प्रकारे राम जात असताना ते सर्व प्रजाजन आपले पुत्र पत्नी आणि बंधू बांधवांचा समाज यांच्यासह श्रीरामांच्या मागोमाग निघाले। इच्छा नष्ट झालेले लोक ज्याप्रमाणे दार उघडलेल्या मोक्षाकडे जातात त्याप्रमाणे ते लोक श्रीरामांच्या मागोमाग जात होते। तसेच अंतपुरातील स्त्रिया सेवक पत्नी आणि शत्रुघ्न यांच्यासह भरत सुद्धा मागे चालला होता। लक्ष्मीसह जाणाऱ्या श्री राघवांना पाहून बालक आणि वृद्ध यांच्यासह सर्व नगरवासी लोक निघाले होते। तसेच अमात्यांचा समूह आणि मंत्री यांच्यासह श्रेष्ठ ब्राह्मणही मागोमाग निघाले होते। प्रमुख क्षत्रिय वैश्य आणि शूद्र तसेच इतर सर्व लोक मोठ्या आनंदाने चालले होते। खेरीज सुग्रीवादी श्रेष्ठ वानर स्नान करून शुद्ध होऊन श्रीरामांचा जय असो असे शुभ शब्द उच्चारित मागोमाग चालले होते। संसार दुःखाने दुःखी दीन किंवा बाह्य विषयांच्या सुखामध्ये आसक्त असा कोणीही त्यामध्ये नव्हता। उलट संसारातून विरक्त झालेले ते सर्वजण आपापले पशु आणि सेवके वर्ग यांच्यासह आनंद रूप असणाऱ्या श्रीरामांच्या मागे निघाले होते। तेथे जे भूतप्रेतादी अदृश्य प्राणी होते तसेच जे स्थावर जंगम प्राणी होते ते सर्व विरक्त होऊन त्या एकमेवा अद्वितीय परम ईश्वर अनंत शक्तीसंपन्न अशा साक्षात परमात्म्याचे मागे निघाले होते। त्यावेळी अयोध्या नगरीत श्रीरामांच्या बरोबर मनपूर्वक निघाला नव्हता असा एकही प्राणी नव्हता। महाराज रामचंद्र बाहेर पडल्यावर ते संपूर्ण नगर सुने सुने झाले। त्यानंतर नगरातून बरेच दूर गेल्यावर विष्णूंच्या नेत्रापासून उत्पन्न झालेली शरयू नदी श्रीरामाने पाहिली। स्मरण करतात पावन करणारे श्रीराम त्या नदीस पाहून आनंदित झाले आणि संपूर्ण जग आपल्या हृदयातच सामावलेले आहे असे त्यांना दिसले। तितक्यात तेथे श्रेष्ठ पितामह ब्रह्मदेव सर्व देव ऋषी सिद्ध हेही आले। त्यावेळी देव विराजमान असलेल्या कोट्यवधी विमानाने अपरंपार आकाश गच्च भरून गेले होते। सूर्याप्रमाणे असणाऱ्या त्या विमानांच्या प्रकाशाने ते प्रकाशमान झाले। पुण्यवानातील श्रेष्ठ महात्म्यामधील महान अशा स्वयंप्रकाशी पुरुषामुळे आकाश भरून गेले होते। त्यावेळी सुगंधी वारे वाहू लागले, कुसुम समूहांची सतत वृष्टी उडाले आणि देवांच्या मृदंगाचा नाद कानी पडत असताना आणि विद्याधर आणि किन्नर गात असताना अनंत शक्ती असणाऱ्या श्रीरामाने शरीरच्या जलाचे एकदा आचमन केले। मग शरीर जलाला पायाने स्पर्श करून ते त्या पाण्यातून चालू लागले। त्यावेळी हात धुणून ब्रह्मदेव श्रीरामाने म्हणाले, हे परमात्मन, तुम्ही परमेश्वर आहात, नित्य आनंदमय आणि सर्वांशी पूर्ण असे साक्षात विष्णू आहात. आपले स्वतःचे एकमेव ईश्वरी तत्व तुम्हीच जाणता. तथापि हे सर्वांच्या स्वामी असलेल्या तुमचा मी दास आहे. माझी प्रार्थना तुम्ही पूर्ण केली आहे. हे विद्वाना, तुम्ही भक्तच राहत. आता आपल्या भावांसह तुम्ही आद्य विष्णूंच्या शरीरातच प्रवेश करा आणि देवांचे रक्षण करा. किंवा जर तुम्हाला एखादा दुसरा एखादा देह पसंत असेल तर त्या देहात प्रवेश करून तुम्ही आम्हा सर्वांचे पालन करा. तुम्हीच देवांचे अधिपती विष्णू आहात. ही गोष्ट माझ्याखेरीज इतर कोणी पुरुष जाणत नाही. हे देवेश्वरा, तुम्हाला हजार वेळ माझा नमस्कार असो. तुम्ही प्रसन्न व्हा. तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. पितामह ब्रह्मदेवाने अशी प्रार्थना केली असता आणि सर्व देव पाहत असताना स्वर्गात राहणाऱ्या सर्व देवाची दृष्टी दीपोवीत महातेजस्वी प्रभू रामचंद्राने चक्र इत्यादीने युक्त चतुर्भुज रूप धारण केले. लक्ष्मण अतिशय अद्भुत फणा धारण करून विष्णूचे शय्या असणारा शेष नाग झाला. तसेच कैकेयीचा पुत्र भरत आणि लग्नाचा वध करणारा शत्रुघ्न हे अनुक्रमे दिव्य असे चक्र आणि शंख झाले. सीता ही तर अगोदरच लक्ष्मी झाली होती. राम हे साक्षात पुराण पुरुष विष्णूच आपल्या कनिष्ठ बंधूंसह आपले पूर्वीचे शरीर धारण करून श्री रामचंद्र तेजोमय दिव्य स्वरूपी विष्णू बनून शोभू लागले. त्यावेळी इंद्रादिदेव सिद्ध मुनी यक्ष ब्रह्मदेव इत्यादी परमेश्वर विष्णूजवळ येऊन सर्व प्रकारे स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले आणि त्यांनी त्यांची पूजा केली. आपला मनोरथ पूर्ण झाल्यामुळे त्या सर्वांची मने आनंदाने संपूर्णपणे भरून गेले. त्यावेळी भगवान विष्णू ब्रह्मदेवांना म्हणाले, हे सर्वजण माझे भक्त आहेत आणि ते माझ्यावर प्रेम करणार आहेत. मी स्वर्गाला येण्यास निघालो असताना हे सर्वजण माझ्या मागोमाग येथे आले आहेत. यामध्ये जे तिरक शरीरधारी आहेत ते सुद्धा फार पुण्यवंत आहेत. हे सर्वजण वैकुंठ सदृश उत्तम लोकाप्रत जाऊ देत. तेव्हा माझ्या आज्ञेने तुम्ही यांना ताबडतोब प्रवेश द्या. हरिंचे वचन ऐकल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, माझ्या ब्रह्मलोकाच्याही वर असणारे देहीप्रमाण विचित्र भोग साधनाने संपन्न असे जे सांतानिक लोक आहेत त्या लोकांप्रत तुमच्या भक्तीने युक्त असणारे आणि ज्यांनी पुण्याचा संचय केला आहे असे हे लोक जाऊ देत. आणि हे श्रीरामा, आणखी सांगतो की मरणकाळी जे मानव राम हे तुमचे पवित्र नाम उच्चारतील तसेच अजाणता का होईना जे कोणी तुम्हाला भसतील त्या लोकांना सुद्धा योगीजनांना प्राप्त होण्यास जे योग्य असे ते सांतानिक लोक प्राप्त होतील. त्यावेळी वानर राक्षस इत्यादी अतिशय आनंदित झाले. शरीराच्या जलाला स्पर्श करून त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर ते अस्वले वानरश्रेष्ठ ज्या अंशापासून उत्पन्न झाले होते त्या देवांची पूर्वीची रूपे त्यांना प्राप्त झाली. वानरातील श्रेष्ठ वीर सुग्रीव हा आदित्याच्या वीर्यापासून उत्पन्न झाला असल्यामुळे तो सूर्यात विलीन होऊन गेला. त्यानंतर इतर माणसाने शरीराच्या पाण्यात बुडी मारली. त्याने आपल्या मनुष्य देहाचा त्याग केला. मग दिव्य अलंकाराने विभूषित होऊन ते विमानात चढले आणि त्याने सांतानिक नावाचे लोक प्राप्त करून घेतले. तिर्यक योनीत जन्मलेले प्राणी सुद्धा श्रीरामांची दृष्टी पडल्यावर शरीराच्या पाण्यात शिरले आणि तेही स्वर्गलोकीत गेले. जे देशवासी लोक हा प्रसंग पाहण्याच्या इच्छेने आलेले होते ते सुद्धा श्रीरामांचे दर्शन झाल्यावर संसाराच्या आसक्तीतून मुक्त झाले आणि लोकगुरु परमेश्वर अशा श्रीहरींचे स्मरण करून त्याने शरीराच्या जलाला स्पर्श करतात त्यांना सुद्धा अनायासे स्वर्गाची प्राप्ती झाली. श्री रामचंद्रांच्या कथेचा उरलेला हा इतकाच भाग शंकराने पार्वतीला उत्तरकांड रूपात सांगितला. जो कोणी माणूस यातील एक पाद म्हणजे चौथा भाग सुद्धा पठण करेल तो हजारो जन्मात झालेल्या पापातून मुक्त होऊन जाईल. दररोज पापांचा संचय करणारा पुरुष जर भक्तीने या अध्यात्म रामायणातील एक तरी श्लोक पठण करेल तर पापांच्या सर्व संचयातून मुक्त होऊन इतरांना अलभ्य अशा रामांच्या सालोक्य पदाप्रत जाईल. ज्यामध्ये भविष्यकालीन गोष्टी वर्णिल्या आहेत असे हे रघुनायकांचे आख्यान त्यांच्या प्रेरणेनेच महेश्वराने पूर्वी रचले ते ऐकून श्रीराम अतिशय संतुष्ट होतात. अनंत पुण्य देणार हे अध्यात्म रामायण नावाचे काव्य पूर्वी शंकराने पार्वतीला सांगितले. जो पुरुष हे भक्तीने पठण करील अथवा श्रवण करील तो शेकडो जन्मात निर्माण झालेल्या पापातून मुक्त होऊन जातो. या अध्यात्म रामायणाचे नित्य पठण जो पुरुष भक्तीने करेल व श्रवण करील अथवा त्याचे लेखन करील, त्याच्यावर श्रीराम अतिशय प्रसन्न होतात आणि सीतेसह सदा त्याच्या समीप राहून त्याला भोगमोक्ष देतात. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देवाने प्रशंसा केलेले आणि माणसांच्या मनाचे हरण करणारे हे आदिकाव्य असे अध्यात्म रामायण जो कोणी भक्तिसंपन्न होऊन नित्य पठण करतो किंवा नित्य श्रवण करतो त्याचे शरीर शुद्ध होते व मन निर्मळ होते आणि तो विष्णूच्या परमधामास जातो. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे नवम सर्ग समाप्त.